पिकं वाढतंय रोज. दादाची पर्सनॅलिटी बनलाय आज तो सेलिब्रिटी,
बनलाय आज तो सेलिब्रिटी.
आमच्या विराजी भाऊच्या मीटिंग साठी वेटिंग साधा.